नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी आपण अध्यापक आपलं स्वागत करतोय. हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का सकाळी 6:08 बसल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली. भूकंपाचा दुसरा धक्का 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. हिंगोलीतील वसमत तालुक्यात कुरुंदा तसंच दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांडाच्या उत्तर भागात भूकंपांचा केंद्रबिंदू होता. या संदर्भात हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले,
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरजवळ असलेल्या रामेश्वर तांडा आणि श्राम या परिसरात सौम्य घटके जाणवले. त्याचा रिश्टर स्केलवरचा जे काही स्केल होता त्या स्केलमध्ये 4.5 आणि 3.6 एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आणि त्यामुळे समाजामधल्या बाकी गावांमधल्या आजूबाजूच्या गावांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि मधल्या काळामध्ये पण त्या अनेक ठिकाणी लोकांचा अवेअरनेस आपण केलेला होता. आणि आज याही निमित्तानं माझी या परिसरातील सर्वच गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण त्यांच्या घरावरती असलेले दगड कापून द्यावे व कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता अशा प्रकारचे धक्के लागत येत असतील तर आपण मोकळ्या जागेत येऊन खाली बसून राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या प्रकारे कुठल्या प्रकारची दुर्घटना आपल्याला होणार नाही.
दरम्यान नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातही धक्के जाणवले. म्हैसूर इथल्या बीएसएनएलच्या इंजिन विभागात मुख्य रणगाड्यांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 1500 अश्वशक्तीच्या इंजिनची पहिली चाचणी घेण्यात आली. ही कामगिरी देशाच्या संरक्षण क्षमतेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. यात संरक्षण तंत्रज्ञानातील तांत्रिक कौशल्य आणि आत्मनिर्भरतेची वचनबद्धता दिसून येते. राज्यात निवडणूक आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या मतदार नाव नोंदणी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. 2019च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत 34,93,661 इतकी वाढ झाली आहे. आतापर्यंत 9,20,55,196 इतक्या मतदारांची नोंदणी झाली असून यात 4,78,62,337 इतके पुरुष आणि 4,41,87,301 महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 5,558 इतकी आहे. तसंच 52,769 मतदार 100 वर्षांवरील आहेत. 23 जानेवारी 2024 पर्यंत अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अद्ययावत मतदार याद्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचं आयोगामार्फत कळवण्यात आलं आहे. बीड उपविभागातील बीड तालुक्यात 20, गेवराई तालुक्यात 21 तर शिरूर तालुक्यात 2 अशा 3 तालुक्यात 43 गावांमध्ये टँकर मंजूर करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून प्रकल्पांमधला जलस्तर खालावत चालला आहे. बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहेत तर काही प्रकल्पातील पाणी मृत साठ्यात गेलं आहे. बहुतांश गावात पाणी टंचाई निर्माण झाली असल्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. तिरंदाजी, एथलेटिक्स, मुष्टीयुद्ध आणि भारोत्तोलन या 4 क्रीडा प्रकारांमध्ये महिला युवा खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं पुण्यात भारतीय लष्करानं आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी म्हणजे लष्करी युवती क्रीडा कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या पहिल्या प्रवेश रॅलीच्या उद्घाटनाच्या दिवशी देशभरातील तब्बल 980 मुलींनी निवड चाचण्यांमध्ये भाग घेतला. 12 ते 16 या वयोगटातील मुलींच्या क्रीडाविषयक प्रशिक्षणाद्वारे निवड झालेल्या मुलींना त्यांचं कौशल्य दाखवण्याची तसंच देश आणि भारतीय लष्कराचा सन्मान वाढवण्याची ही संधी मिळेल. नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर विसरवाडी नजीक कुंभारपाडा फाट्याजवळ आज सकाळी दूध वाहतूक करणारा टेम्पो उलटून अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अपघातात टेम्पोतील दुधाचं कॅन खाली पडल्यानं रस्त्यावर दुधाचा सडा पडल्याचं दिसून आलं. या घटनेत 1,000 लिटर दूध वाया गेलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.